सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. कोविड 19 सोबत दोन हात करण्याकरता वेगवेगळ्या स्तरांवर प्रयत्न चाललेले आहे आणि एक महत्वपूर्ण इनिशिएटिव्ह आपल्या नाशिक शहरामध्ये घेतला गेलाय. काय आहे हा इनिशिएटिव्ह जाणून घेण्यासाठी आता आपल्या सोबत राहुल बोराडे आहेत. खूप खूप स्वागत आहे मॉर्निंग नंबर वन मध्ये राहुलजी.
मॉर्निंग रुद्राजी.
आणि योगायोगानं आज आपला वाढदिवस आहे, तो सगळ्यात आधी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आप जी हजारो साल के दिन हो 50,000.
थँक्यू रुद्रजी, थँक्यू व्हेरी मच.
एक इम्पॉर्टंट गोष्ट कोविड 19च्या पार्श्वभूमीवर तुम्ही करता आहात आणि डॉक्टर वाघ तुमच्या सोबत आहेत या इनिशिएटिव्ह मध्ये. सगळ्यात आधी तर आम्हाला सांगा हा इनिशिएटिव्ह नेमका काय.
डॉक्टर विलास वाघ यांचं क्लिनिक वडनेर गेट इथे आहे. वडनेर गेट आणि पिंपळगाव खांब, दाडेगाव, वडनेर तुम्हाला इथे भरपूर गरीब लोक आहेत. इथे आर्टलरीमुळे भरपूर उत्तर भारतीय लोक पण आहेत की जे कामगार मजदूर भरपूर लोक आहेत, तर त्यांना आरोग्या संबंधित भरपूर प्रॉब्लेम होत होते. डॉक्टर विलास वाघांशी चर्चा करून मोफत गरीब मुलांना, गरीब माणसांना, ज्या लोक हातावरती आहेत त्यांच्यासाठी मोफत आरोग्य सेवा आम्ही उपलब्ध करून देत आहोत. तरी मला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, आपल्या मनामध्ये त्या भागातील गरीब कोणी असला त्यांना डॉक्टर विलास वाघांच्या क्लिनिकवर पाठवावे आणि पूर्णपणे मोफत सेवा आहे.
क्या बात है, अमेझिंग.
नाशिक हे बोलणं असंच सुरू राहणार आहे, कुठेही जायचं नाहीये. मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत, बजाते राहो.